आपल्यात असलेली जी शक्ती आहे ती जागृत करायला हवी. कारण की सकारात्मकतेला जन्म देणारी जी शक्ती आहे ती आत्मनिश्चय आहे, मी कोण आहे. मानव आज आकाशापर्यंत पोहोचलाय, चंद्रावरती तो घिरट्या घालतोय, मंगळापर्यंत जायच्या योजना बनवतो आहे. विज्ञानामुळे आज आम्ही एका ठिकाणावरून मोबाईलद्वारे अमेरिकेमध्ये गोष्ट करत आहोत, किंवा सागराच्या तळामध्ये जाऊन सागराचा वेध घेत आहोत, आकाशाचे तारे नक्षत्र मोजत आहोत. परंतु आमचा एक वीक पॉइंट किंवा कमजोर बिंदू जो आहे तो आम्ही स्वतःलाच ओळखत नाही, आणि याच्यामुळेच आम्ही स्वतः कमजोर बनत चाललो आहोत. आम्ही दुसऱ्याला चांगलं सशक्त बनवू इच्छितो, परंतु स्वतःच्या शक्ती क्षीण झालेल्या आहेत, आणि त्याचं मूळ कारण आत्मज्ञानाची कमतरता. मी कोण आहे? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ह्या पाच तत्वांचा बनलेला शरीराचा पुतळा, वीट, दगड, सिमेंट यांनी बनलेलं घर ज्यामध्ये व्यक्ती राहतो, आणि घरामधून व्यक्ती निघून गेला असेल तर त्या घराची काही किंमत नाही. त्याचप्रमाणे विज्ञानाला साखळी टाकणारी एक गोष्ट की ज्या ठिकाणी विज्ञानही पंगू पडतं किंवा आंधळं होऊ लागतं अशी गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर काय, किंवा मृत्यूच्या पहिल्या क्षणापर्यंत आणि जन्मानंतरच्या पहिल्या क्षणानंतरचं जे काही जीवन काळ आहे किंवा लाईफ स्पॅन आहे त्याच्यामध्ये चालवणारी शक्ती कोण, आणि त्या शक्तीचा विकास कसा होईल. जोपर्यंत हे रहस्य येणार नाही तोपर्यंत आम्ही स्वतःला शरीर किंवा फिजिकल ह्युमन बिईंग समजू, मानव समजू, आणि परंतु मानवात्म्यातली जी आत्मिक शक्ती आहे त्याच्यासाठी हवी आहे अध्यात्मिक ज्ञान आणि राजयोग. आजच्या काळामध्ये मनुष्य विचलित झालेला आहे, कारण की त्याची मन आणि बुद्धी एकाग्र नाहीये. क्षणाक्षणाला जेव्हा एखादा व्यक्ती कुठल्या एखाद्या इंटरव्ह्यूला जातो त्याच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये, कारण की त्याच्यामध्ये मनबुद्धी जी आहे ती केंद्रित करण्याच्या ऐवजी विकेंद्रीकरण झालेलं आहे, पांगलेली आहे, आणि त्याच्यामध्ये तो भरकटतोय. त्याचा स्वतःच्या वरती विश्वास नाही, कारण की एकाग्रता नाही. एकाग्रता करण्यासाठी त्याच्याकडे व्यवस्थित विधी आणि विधीमुळे सिद्धी किंवा सफलता नाहीये. ती सफलता किंवा यश देण्यासाठी आपल्याला एक गुरु किल्ली पाहिजे, आणि ती आपल्याला गुरु किल्ली आध्यात्मिक ज्ञानाद्वारे मिळू शकेल. कारण की मानवाने विज्ञानाच्या विकासाद्वारे अनेक प्रकारचे रोबोट यंत्रे बनवली. बिना मानवरहित यान आज चंद्रावरती घिरट्या घालते आणि तिथली नोंदणी देते, परंतु आज आम्ही एखाद्या मृत व्यक्तीच्या मध्ये पार्थिव देहामध्ये प्राण भरू शकतो का? आणि ते प्राण जर नसले असतं तर त्या विज्ञानाला जन्म देणारा मानवही अस्तित्वात असला नाही. किंवा विज्ञानाला जन्म देणारा जो मानव आहे त्याच्यामधली जी अदृश्य शक्ती, सत्य शक्ती, आध्यात्मिक शक्ती आहे ती जर नसेल तर आध्यात्मिक शक्तीच्या विना विज्ञानाचा जो विकास झालेला आहे, उगम झालेला आहे, तो संभव आहे का? याचा अर्थ आम्ही विज्ञानाला टाळत नाहीये, परंतु विज्ञानाला स्वीकार करायच्या आधीही विज्ञान आणि अध्यात्म हे जर जवळ आले, बुद्धी आणि मन एकाग्र झाले आणि जीवनामध्ये रचनात्मकता असली, निराशाच्या ऐवजी आशेची किरण आपण जीवनामध्ये आणली, नकारात्मकतेच्या जगामध्ये वावरताना सकारात्मक बनलो, तर निश्चितच आजची युवा पिढी जी आभाळामध्ये जाऊन ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांना स्पर्श करून वापस येत आहे, किंवा त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी किंवा चांगली लक्ष त्यांनी मनामध्ये ठरलेली आहे, तर त्या गोष्टी सुद्धा तो साकार मध्ये करू शकतो. तर त्याच्यासाठी मी कोण ही जी एक गुप्त रहस्याची एक चावी आहे ती राजयोग आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या ज्या शिक्षेद्वारे प्रजापिता ब्रह्मकुमारेश्वर विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्रांवरती सांगितली जाते त्याच्याद्वारे आपल्याला सहज मिळेल. जेव्हा आपण स्वतःला ओळखाल तेव्हा जगाला ओळखाल, आणि स्वतःला बदलल्यानंतर विश्वालाही बदलू शकतो. आपल्यामध्ये ज्या गुणशक्ती आहेत, इच्छा आहे, त्यांचीही परिपूर्ती आपल्याकडे होऊ शकते. अशा ठिकाणी जेव्हा मनुष्य अनेक प्रकारचे प्रयत्न पुरुषार्थ करतो त्यावेळेला त्याला जर ही स्मृती असेल की मी एक अभियंता आहे, एक कलाकार आहे, अभिनेता आहे, तेव्हा तो शरीराच्या भानाच्या पार पलीकडे जाऊन ज्याप्रमाणे एखादा ड्रायव्हर गाडीला चालवतो आणि त्यालाही जाणीव असते की मी आणि गाडी वेगळं आहे, गाडी चालवताना त्याचं नियंत्रण त्याचं बॅलन्स जे आहे, त्याचं संतुलन जे आहे ते गाडीवरती असतं आणि तो गाडी व्यवस्थित चालू लागतो. त्याच प्रकारे जीवनाची गाडी जर चालवायची असेल तर आपल्याला हेही रहस्य जाणून घेतलं पाहिजे की मी आणि हे माझं जे शरीर आहे ह्या दोन सत्ता ह्या वेगवेगळ्या आहेत. शरीर म्हणजे निसर्गाची एक किमया आहे आणि आत्मा ही अध्यात्मिक किमया आहे. जेव्हा दोन्हींचं संतुलन होतं आणि त्या संतुलनाद्वारे जीवनामध्ये सकारात्मकता येते, त्यावेळेला आपण ज्या ज्या गोष्टींचं आता वर्णन केलं किंवा चर्चा केली, एकाग्रता, समर्पणता, चिकाटी, ओढ, आशा, ह्या गोष्टी जर बघितल्या तर जरा खोलीमध्ये जाऊन आपण ह्या गोष्टींचा विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी मूल्यांच्या मध्ये मुडतात. परंतु मूल्यांचा स्रोत काय? ज्याप्रमाणे मघाशी म्हटलं की गाडी चालवायची असेल तर त्याला इंधनाची जरूरत आहे, सायकल चालवायची असेल तर त्याला हवेची जरूरत आहे, तर चालवणारी कुठली तरी गोष्ट आहे. जीवनामध्ये आम्ही राबराब राबतो, काबाळ कष्ट करतो, परिश्रम घेतो आणि कुठल्या तरी गोष्टीला मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळेला मात्र आम्हाला ती मिळवावीशी वाटते, परंतु ती मिळवणारी गोष्ट कधी संपते? जर एखादा मृतदेह असला तर ती इच्छा करतो का? एखादा पार्थिव शरीराचा भाग असेल किंवा एखादा मिरवणुकीमध्ये अंत्यसंस्काराला नेणार जाणारा मृतदेह असेल तर तो कधी इच्छा करतो का की माझी प्रगती झाली पाहिजे, मला यश मिळालं पाहिजे, मला मान मिळालं पाहिजे, मला एखादं पारितोषिक मिळालं पाहिजे? तर मुळातच जी सत्ता आहे, जी शक्ती आहे, जी नेहमी इच्छा निर्माण करते किंवा जे ज्या शक्तीला, ज्या सत्तेला हवी हवी गोष्ट आहे, ती सत्ता हे शरीर नव्हे. आणि जर शरीरामध्ये जी सत्ता नाही आहे ती नसल्यावर आपल्याला हवे असं वाटत नाही, तर निश्चितच आपल्याला त्या गुप्त गोष्टीला ओळखून घेतलं पाहिजे आणि त्या ओळखल्यानंतरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू. अन्यथा आपला प्रवास एकतर्फा असेल. गाडीला एक चाक असून चालत नाही, त्याला बैलगाडी असेल तर तिला दोन चाक हवी असतात, चार चाकी असेल तर चार चाकी, गाडीला चार चाक असावी लागतात. तर त्याप्रमाणे जीवनरूपी गाडीची दोन चाक आहे शरीर आणि आत्मा. युवा हा काल जरी आपण म्हटला तर तो शरीराच्या उन्नतीचा काळ आहे, परंतु आत्मा ही कधीच बाल, युवा आणि वृद्ध होत नाही. विवेकानंदांनी एकदा म्हटलंय की माझ्या जीवनामध्ये 18 वर्षाची म्हातारेही बघितलेले आहेत आणि 80 वर्षाची जवानही बघितलेले आहेत. आजही प्रजापिता ब्रह्माकुमारेश्वरी विश्वविद्यालयाच्या ज्या मुख्य संचालिका दादी जानकी आहेत, त्यांचं वय आहे 92 वर्ष, त्यांच्या हातात कुठली काठी नाही, कुणाचाही आधार न घेता त्या चिर तारुण्याचा अनुभव करून जात आहेत. विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या दिवस रात्र प्रवास करीत असतात. सकाळी जर अमेरिकेमध्ये असले तर संध्याकाळपर्यंत ते लंडनला पोहोचतात. तर ही सत्य वास्तुस्थिती सांगते की तारुण्य म्हणजे केवळ वयाच्या 18 ते 40 वर्षाचा काळ म्हणजे तारुण्य नव्हे. जर त्या शरीरामध्ये विद्यमान असलेली आत्मा जर चिर उत्साहित असेल, तिच्यामध्ये सकारात्मकता असेल, तिच्यामधल्या शक्ती ह्या जागृत असतील आणि स्वतःला आध्यात्मिक ज्ञानाद्वारे त्या आत्म्याने जर शरीरावरती संपूर्ण नियंत्रण केलं असेल तर तीच व्यक्ती चिर तारुण्याची व्यक्ती मानली जाईल. कारण की तारुण्य म्हणजे उमंग, तारुण्य म्हणजे उत्साह, तारुण्य म्हणजे जो नेहमी प्रत्येक गोष्टीला स्वतःला पुढे ठेवतो. फर्स्ट मी, पहिल्यांदा मी कर्मामध्ये जो ठेवतो तो खरा तरुण, अन्यथा तो म्हाताराच होईल. एखादा व्यक्ती जर दिवस रात्र झोपलेला असेल, आळशी असेल आणि त्याच्या जीवनामध्ये जर कुठलाही उमंग नसेल तर तो जरी शरीराने उमंग तरुण असला तरी उमंग नसल्यामुळे मात्र तो वार्धक्यामध्येच आपलं जीवन आईन तरुणा काठीमध्ये तरुणपणामध्येच तो मृतवत होईल. आणि म्हणूनच आपल्याला ही आध्यात्मिक शक्तीची जाण करून घेतलीच पाहिजे. याच मुख्य कारण म्हणजे जीवनाला चालवणारी जी आत्मिक शक्ती आहे तिला नेहमी आपल्याला जागृत ठेवायला हवं. ज्याप्रमाणे एखाद्या विमानामध्ये जर आपल्याला इंधन घालायचं असेल तर त्याला आपण डबल रिफाईन इंधनच वापरतो आणि ते इंधन जेव्हा डबल रिफाईन होतं तेव्हा ते उंच उंच आकाशामध्ये विमानाला उडायला मदत करतं. त्याचप्रकारे जर आपल्या जीवनामध्ये जेव्हा सकारात्मकता आहे त्यावेळेला विचार हे शब्द येतातच. तर आत्म्यामध्ये तीन मुख्य शक्ती म्हणजे मन, बुद्धी आणि संस्कार आणि विचाराचं केंद्रस्थान आहे मन. ज्याप्रमाणे एखादी कंपनी अनेक प्रकारचे प्रोडक्शन प्रोड्यूस करते त्याचप्रमाणे अनेक प्रकारांचे विचार मनामध्ये निर्माण होत असतात. चांगले विचार, वाईट विचार, नकारात्मक विचार, सकारात्मक विचार, कामाचे विचार, टाकाऊ विचार, सुख देणारे विचार, समर्थ विचार, शक्तिशाली विचार, अनेक प्रकारांचे विचार करण्याचं जे संकल्पाचं केंद्रस्थान आहे ते आहे मन. आणि ते जे मन आहे ते आत्म्याची एक निधी आहे, एक शक्ती आहे. म्हणून आपल्याला आत्म्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे. कदाचित तरुण व्यक्तींना हा विषय थोडासा नकोसा वाटतो की अध्यात्म आमच्या जीवनाला कशासाठी, किंवा कुणी नवे युवकाला जर आम्ही सांगितलं की बाबा रे तू जरा राजयोगाचा अभ्यास कर किंवा आध्यात्मिक ज्ञानाची कास ठेव, तर कदाचित थोडासा नाक तोंड जरा लगेच वाकडवतो आणि म्हणतात हे आमच्यासाठी कशाला, आम्ही म्हातारपणामध्ये जाऊ परंतु म्हातारपणामध्ये सुद्धा आत्मा आहे किंवा ज्या शरीराला चालवणारी ती शक्ती विद्यमान आहे. बाळ जेव्हा आईच्या कुशीमध्ये जन्माला येऊन जेव्हा प्रेमाची पालना घेत होती त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. आत्मा नसल्यानंतर जीवनच समाप्त होतं आणि त्या जीवनाच्या समाप्तीसोबत तुमचे लक्ष उद्देश यश अपयश निंदास्तुती हानी लाभ ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होऊन जातात. म्हणून आत्म्याची कास तरुण म्हणजे जो वाईट गोष्टींमधून जो व्यसनांमधून जो समाजाच्या वाईट वृत्तींमधून जो आपल्याच वाईट संस्कारांमधून जो तरुण जाईल, अर्थात जो आपल्याला समाजाच्या वाईट प्रभावामधून तरुण घेऊन जातो या तारून नेतो, या जो एका तीराकडून पहिल तीराकडे तारून जातो स्वतःला तरुण घेऊन जातो तोच खरा तरुण. परंतु आज आम्ही बघतो की फक्त एक अध्यात्म्याच्या बद्दल विषय काढताना जेव्हा आम्ही चर्चा किंवा तरुणांच्या सोबत येतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच कल्पना असते की विज्ञान म्हणजे संपूर्ण आहे, मला इथे विज्ञानाची निंदा करायची नाहीये. परंतु विज्ञानाच्या सोबत जर अध्यात्म असेल तर दोन्ही गोष्टी अशा होतील, विज्ञान जर अध्यात्म्याविषयी अध्यात्म जर नसेल तर विज्ञान हे जरूर अंधळ्यासारखं दिसेल आणि अध्यात्म्याबरोबर जर विज्ञान असेल तर ते लंगडं असेल. परंतु जर दोघांनी एकमेकाला साथ दिली तर त्याचं सुंदर स्वरूप आपल्याला माउंट आबू येथे प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वर विश्वविद्यालयाच्या ज्या तीन मुख्य स्थान आहेत जागा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला विज्ञानाचा आणि अध्यात्म्याचा सुंदर संगम दिसायला येईल. जेव्हा आपण आत्मा समजून स्वतः कर्म करू लागतो आणि आत्म्यासमोर एक शुद्ध लक्ष असतं, जेव्हा आत्म्याच्या स्वरूपामध्ये मी आत्मा ज्यामध्ये इंद्रधनुष्याच्या सात रंगांसारखे सात गुण वसलेले आहेत, प्रत्येक गोष्टीला जाणून घेणारी जिज्ञासा, प्रत्येक गोष्टीमधली हवी असलेली शुद्धी पवित्रता, जीवनाचा खरा उद्देश सुख, आत्म्याला हवी असणारी शांती, जीवनामध्ये प्रेम मिसळवणारा गुण आहे प्रेम, प्रत्येक कर्मामध्ये लपलेला आहे आनंद आणि जीवनाला चालवणारी शक्ती आहे शक्ती. तर अशा प्रकारे ज्ञान पवित्रता सुख शांती आनंद प्रेम आणि शक्ती याचं विपुल भंडार आपण स्वतःच आहोत. कर्म साधन उद्देश परीक्षा स्पर्धा हे केवळ एखाद्या व्हेकल सारखं आहे, परंतु त्याच्यामध्ये जर ड्रायव्हर कुशल असेल तर त्या व्हेकलला सुद्धा स्मूथली चालवून तो गंतव्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणून स्वतःलाही ओळखून आपल्या जीवनाची दिशा किंवा जीवनाचं लक्ष आपण निश्चित केलं पाहिजे आणि मुळात इथेच आमचं चुकतंय. आम्ही फक्त एक मनुष्य भौतिकवादितेमध्येच एवढे गुरफटून गेलेलो आहोत. पश्चिमात्य संस्कृतीचा किंवा आधुनिक देशांचा आमच्या मनावर तेवढा पगडा बसलेला आहे की त्या पगड्याच्या आधी आम्ही आमचं जे खरं अस्तित्व जे मघाशी सुरुवातीला मी जेव्हा तरुणांचा विषय निवडला त्यावेळेला सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये येणारा प्रगतीच्या उंबरठ्यावरती पहिलं पाऊल ठेवणारा हा तरुण आहे, परंतु तो तरुण नुसता शारीरिक नव्हे तर मानसिक सुद्धा आहे, बौद्धिक सुद्धा आहे, मूल्यनिष्ठ सुद्धा आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी जेव्हा तत्वज्ञानासारखा विषय किंवा अध्यात्म्यासारखा विषय जर तो रुळावलेला असेल, शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण घेतलं तर तो आपल्याला हवासा वाटेल. राजे महाराज पुष्कळ होऊन गेलेत परंतु त्यांच्यासारखा आजपर्यंत बनला नाही. याचं मूळ कारण ते फक्त राजेच नव्हते, ते एक समाज सुधारक होते, ते एक संत होते, ते एक उपासक होते, ते एक वैज्ञानिक होते. तर यांच्यामध्ये त्यांच्या जीवनामधला जो मूळ बिंदू होता तो होता मूल्य, आणि मूल्य आत्म्यापासूनच निर्माण झालेली आहेत, कारण की आत्मा ही स्वतः मूल्यवान आहे आणि त्या मूल्यवान आत्म्यामुळे जर तरुण असू दे, वृद्धत्व असू दे, बाळ असू दे, हे जीवन जे आहे ते मूल्यवान बनतं. परंतु जर जीवनामध्ये ती आध्यात्मिक शक्ती आपल्यामध्ये नसेल तर आपली तरुणाई वृद्धत्वामध्ये पण पोहोचेल. कदाचित आपण अल्पकाळाचा विजय प्राप्त करू शकतो, अल्पकाळाची प्रगती करू शकतो, परंतु ती अविनाशी किंवा नेहमीसाठी प्रगती होणार नाही.